पहिला शमुएल अध्याय 8। शमुएलाने वृद्ध झाल्यावर आपल्या पुत्रास इस्रायलांचा न्याय इन्साफ करणारे नेमिले। त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव योएल असे होते आणि दुसऱ्याचे नाव अबिया असे होते। बैरशेबा येथे ते न्याय इन्साफ करीत असत, पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालले नाहीत। त्यास पैशाचा लोभ लागून ते लाच खात व न्याय विपरीत करीत। नंतर इस्रायलाचे सर्व वडील जमा होऊन रामा येथे शमुएलाकडे आले। ते त्यास म्हणाले, पहा, आता तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाहीत, तर आता इतर सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्याय इन्साफ कराव्यास आम्हावर एक राजा नेमा। आमचा न्याय इन्साफ कराव्यास आम्हास एक राजा द्या, असे ते म्हणाले। त्यामुळे शमुएलास वाईट वाटले। मग शमुएलाने परमेश्वराची प्रार्थना केली। तेव्हा परमेश्वर शमुएलास म्हणाला, लोक जे तुला सांगत आहेत ते सगळे ऐक, कारण त्यात ते तुझा धिक्कार करीत नाहीत, तर मी त्यांचा राजा नसावे म्हणून ते माझाच धिक्कार करीत आहेत। मी त्यास मिसर देशातून बाहेर आणले। त्या दिवसापासून आजपर्यंत मजशी त्यांनी असेच वर्तन केले आहे। त्यांनी मला सोडून अन्य देवांची उपासना केली, तसेच ते तुझशी वर्तन करीत आहेत, तर आता त्यांचे म्हणणे ऐक। पण त्यांची चांगली कान उघाडणी कर आणि त्यांच्यावर जो राजा राज्य करील त्याची सत्ता कशी काय चालेल ते त्यास दाखवून दे। मग ज्या लोकांनी त्याच्यापाशी राजा मागितला होता त्यास शमुएलाने परमेश्वराचे सर्व म्हणणे कळविले। तो म्हणाला, तुम्हावर जो राजा राज्य करील तो अशी सत्ता चालविल की तो तुमच्या पुत्रास धरून आपले रथ व घोडे यांची चाकरी करावयास ठेवील आणि ते त्याच्या रथापुढे धावतील। त्यातून कित्येक हजारा हजारांवर व पन्नासा पन्नासांवर नायक म्हणून तो नेमिल। कित्येकास आपली शेते नांगरावयास, कापावयास व आपल्या लढाईची व रथाची हत्यारेत करण्याच्या कामास लावील। तो तुमच्या कन्यास धरून हलवाईणी, स्वयंपाकिणी व भटारणी करील। तो तुमची उत्तम उत्तम शेते, द्राक्षांचे मळे व जैतुनांचे मळे घेऊन आपल्या नोकरास देईल। तो तुमचे धान्य व द्राक्षांचे मळे यांचा एक दशमांश घेऊन आपले खोजे व चाकर यास देईल। तो तुमचे दास व दासी, तुमची खिल्लारे व गाढवे धरून आपल्या कामी लावील। तो तुमच्या शेरडा मेंढरांचा एक दशमांश घेईल, तुम्ही त्याचे दास व्हाल। त्यावेळी तुम्ही निवडून घेतलेल्या राजाविषयी गाराणी कराल, पण परमेश्वर त्यासमयी तुमचे ऐकावयाचा नाही। तरी पण लोक शमुएलाचे म्हणणे ऐकेनात। ते म्हणाले, नाही नाही, आमच्यावर राजा पाहिजेच, म्हणजे इतर सर्व राष्ट्रासमान आम्ही होऊ। आमचा राजा आमचा न्याय इन्साफ करील व आमच्या पुढे चालून तो आमच्या लढाया लढेल। शमुएलाने लोकांचे हे सर्व म्हणणे ऐकून परमेश्वराच्या कानावर घातले। परमेश्वर शमुएलास म्हणाला, त्यांचे म्हणणे ऐक आणि त्यांच्यावर एक राजा नेम। मग शमुएल इस्रायल लोकास म्हणाला, तुम्ही आपापल्या नगरास जा।